नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना अधिक महत्व देण्याचं पंतप्रधानांचं परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून आवाहन. पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यावर, आज भूषवणार कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद. छत्रपती संभाजीनगर इथं जीवन प्राधिकरणांतर्गत 1164 योजनांची कामं जलदगतीनं पूर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश. आजपासून 12वीची परीक्षा, छत्रपती संभाजीनगर विभागात 1,85,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 129 पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना परीक्षेतले गुण, स्पर्धा आणि इतरांशी तुलना यापेक्षा अधिक महत्व देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात ते काल नवी दिल्लीत विद्यार्थ्यांशी बोलत होते. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करावी, तसंच परीक्षाआधी तणाव येऊ न देता उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. ते म्हणाले,
बॅट्समॅन उस प्रेशर की परवा नहीं करता, उसका पूरा ध्यान उस बॉल पे होता. अगर आप भी इस प्रेशर को मन में न लेते हुए अपना ध्यान, आज मैंने इतना पढ़ना तय किया, ये अगर कर लेते हैं, आप आराम से उस प्रेशर में से भी अपने आप को दिखा सकते.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं स्वरूप आता बदललं असून तो 7 भागात सादर होणार आहे. आतापर्यंत बंद सभागृहात किंवा प्रेक्षागृहात होणारा हा कार्यक्रम काल नवी दिल्लीतल्या एका रूपवाटिकेत पार पडला. पंतप्रधानांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तिळगुळ देऊन गोड बोलायचा संदेश दिला. दरम्यान या कार्यक्रमानंतर पंतप्रधान काल फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले. पॅरिस इथं पोहोचल्यानंतर भारतीय समुदायानं त्यांचं भव्य स्वागत केलं. पॅरिसमध्ये आज आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं पंतप्रधान सहअध्यक्षपद भूषवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहिला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक प्रकारे जीवनाचा मंत्र मिळत असल्याचं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथं विविध शैक्षणिक संस्थांनी आपले विद्यार्थी तसंच शिक्षकांसाठी या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दाखवण्याची व्यवस्था केली होती. सरस्वती भुवन प्रशालेतले विज्ञान शिक्षक मयूर साबळे आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबाबत आपलं मत या शब्दात व्यक्त केलं.
खरोखरीच विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक समस्यांच्या सोडवणुकीसाठी या कार्यक्रमातलं मार्गदर्शन महत्वपूर्ण आणि उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ अभ्यासाची चर्चा न करता मोदीजींनी विद्यार्थ्यांच्या खेळाचा, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आहाराचा, आपल्या परिवाराचा, त्यांच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या स्किल्सचा आणि ज्ञान आणि परीक्षा या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत असा विचार केला.
नमस्कार, मी युवराज वायळ. आम्हाला ते खूप असं प्रेरणादायी वाटली ती सभा, म्हणजे त्यांनी आम्हाला आमच्या मित्रांसारखं त्यांनी आम्हाला सगळं समजून सांगितलं. त्यांनी पालकांना सुद्धा सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला प्रेशर न देता योग्य पॅरेंटिंग काय असते सांगितलं.
नमस्कार, मी चैतन्य किरण मोरे. परीक्षा पे चर्चा, त्यात प्रधानमंत्र्यांनी पालक, मुलं आणि शिक्षक यांसाठी प्रेरणादायक माहिती दिली. या माहितीतून मला असा बोध झाला की आपण एखाद्या परीक्षेत फेल झालो तर ती परीक्षा आपला फ्युचर डिसाईड नाही करत, तर आपण अजून एफर्ट्स घेऊन दुसऱ्या परीक्षेसाठी तयारी केली पाहिजे.
माझं नाव वेदांत अनिल कुलकर्णी. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. त्यांना पहिले स्वतःला ओळखलं पाहिजे व नंतरून आपले पोटेन्शियल ओळखून ते जगासमोर मांडले पाहिजे. हे आम्हाला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून समजलं.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा झाली. राज्यसभेत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी या चर्चेला सुरुवात करताना सरकारचं उत्पादन क्षेत्राविषयीचं धोरण अपयशी ठरल्याची टीका केली. त्याला उत्तर देताना भाजप नेते जे पी नड्डा यांनी सरकारनं उत्पादन क्षेत्रासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सहभागी होत भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून राष्ट्रीय हिताची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचं नमूद केलं. नोटबंदीच्या वेळी जाहीर केलेलं कोणतंही उद्दिष्ट साध्य करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असं काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनी सांगितलं. अर्थसंकल्पात दाखवलेल्या वित्तीय तुटीबद्दल त्यांनी सवाल उपस्थित केले. दोन्ही सभागृहात आजही चर्चा सुरू राहणार आहे. जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास 14 कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. राज्यसभेत त्या काल शून्य प्रहरात बोलत होत्या. सरकारनं लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यात सोयाबीन आणि इतर पिकांच्या खरेदीला मुदत वाढ दिली आहे. सामाजिक संपर्क माध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. राज्यात 24 दिवसांसाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जलजीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं जीवन प्राधिकरण अंतर्गत एकूण 1164 योजनांची कामं जलदगतीनं पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल आढावा घेतला. नळ पाणी पुरवठा अंतर्गत 100% नळ जोडणी पूर्ण झालेल्या 717 योजना असून उर्वरित 440 कामं पूर्ण करण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले. राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्तानं राज्यात नांदेडसह 5 जिल्ह्यात हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आंबेडकर यांनी केलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. 18 मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. छत्रपती संभाजीनगर विभागात 460 केंद्रांवर ही परीक्षा होत असून 1408 महाविद्यालयातल्या 1,85,330 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानांतर्गत विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षा कालावधीत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हिंगोली जिल्ह्यात 24 संवेदनशील परीक्षा केंद्र असून या केंद्रांवर विशेष लक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. जिल्हास्तरावर 1 भरारी पथकासोबतच 5 तालुक्यांचं 5 भरारी पथक कार्यरत असेल. नांदेड जिल्ह्यात 107 केंद्रांवर 42,522 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. जिल्ह्यातल्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक बदलण्यात येणार असून एकूण 10 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणतीही तडजोड न करता कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश या विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले आहेत. धाराशिव इथं ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांचा 7 कलमी कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रभावीपणे राबवण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या दीप्ती काळमेघ आणि सौरभ पाटील यांनी सुवर्णपदक जिंकलं. ज्युदोमध्ये महिलांच्या 52 किलो वजनी गटात राज्याच्या श्रद्धा चोपडे हिनं सुवर्णपदक पटकावलं तर 48 किलो वजनी गटात आकांक्षा शिंदेनं रौप्य पदक जिंकलं. जिम्नॅस्टिक्सच्या आर्टिस्टिक प्रकारात राज्याच्या महिला संघाला रौप्य पदक मिळालं. या स्पर्धेत 33 सुवर्णांसह 129 पदकं जिंकत महाराष्ट्र आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. यामध्ये 48 रौप्य आणि 48 कांस्य पदकांचा समावेश आहे. 47 सुवर्ण पदकांसह सेनादल पहिल्या तर 32 सुवर्ण पदकांसह कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. धाराशिव जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी मंजूर 141 कोटी 14 लाख रुपयांपैकी 105 कोटी 15 लाख रुपये विविध यंत्रणांना वितरित करण्यात आले आहेत. 31 डिसेंबर 2024 पर्यंत यापैकी 98 कोटी 77 लाख रुपये खर्च झाले आहेत. विकास कामांसाठी निधी खर्च करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात येत असून निधी पूर्ण क्षमतेनं वापरण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतातील पिकांना पाणी देणं अवघड होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विद्यार्थ्यांची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना अधिक महत्व देण्याचं पंतप्रधानांचं परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून आवाहन. छत्रपती संभाजीनगर इथं जीवन प्राधिकरणांतर्गत 1164 योजनांची कामं जलदगतीनं पूर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश आणि आजपासून 12वीची परीक्षा छत्रपती संभाजीनगर विभागात 1,85,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.